कोणता श्लोक असं काही नाही. कोणता श्लोक स्कंद अध्याय 8 श्लोक 31. गोप्याददे त्वयि कृता गसिदाम तावत् याते दशाश्रु कलिलंजन संभ्रमाक्षं वक्त्रं विनीय भयभावनया सितस्य सामां विमोहयति भीरपि यद् विभेति. भाषांतर आणि तात्पर्य अभय चरणारविंद भक्तिवेदांत स्वामी प्रभुपादद्वारे. हे कृष्ण, जेव्हा तुम्ही दयाचा माठ फोडण्याचा अपराध केला होता तेव्हा यशोदा मातेने तुम्हाला बांधण्यासाठी दोर घेतला. तुमच्या भीतीने विचलित झालेल्या नेत्रात अश्रू डबडबले आणि डोळ्यातील काजळ धुऊन निघाले. भयाला ज्यांची भीती आहे असे तुम्ही खाली मुखाने उभा होता. ही तुमची स्थिती मला फार संभ्रमात टाकते. तात्पर्य, परम भगवंतांच्या लीलांमुळे होणाऱ्या संभ्रमाचे येथे दुसऱ्या वेळा स्पष्टीकरण करण्यात आले आहे. पूर्वी वर्णन केल्याप्रमाणे भगवंत सर्व बाजूंनी सर्वत्र परमपूर्ण आहे. येथे भगवंत परमश्रेष्ठ असल्याचे आणि त्याचवेळी त्यांच्या शुद्ध भक्तांसमवेत केलेल्या लीलाकृत्यांचे विशिष्ट उदाहरण आहे. भगवंतांचा शुद्ध भक्त केवळ अनन्य प्रेमाने भगवंतांची सेवा करतो आणि अशा प्रेममय सेवेचा निर्वाह करीत असताना त्याला परम भगवंतांच्या स्थितीचा विसर पडतो. जेव्हा भीतीयुक्त आदरभाव सोडून स्वाभाविक शुद्ध स्नेहाने भगवंतांची सेवा केली जाते तेव्हा ते सुद्धा आपल्या भक्तांच्या प्रेममय सेवेचा अधिक आवडीने स्वीकार करतात. सामान्यत भक्त भगवंतांची पूजा आदरभावाने करीत असतात, परंतु जेव्हा भक्त शुद्ध स्नेहाने भगवंताला स्वतःपेक्षा कमी महत्वाचा समजतो तेव्हा भगवंत सतर्कतेने खुश होतात. गोलोक नामक मूळ धामात होणाऱ्या लीला याच भावनेने संपन्न होतात. भगवंतांचे सखा श्रीकृष्णांना आपल्यापैकी एक समजतात. ते त्यांना श्रेष्ठ किंवा आदरणीय समजत नाहीत. भगवंतांचे माता पिता जे सर्व शुद्ध भक्त आहेत त्यांना एक बालक समजतात. भगवान माता पित्याने केलेली शिक्षा वैदिक मंत्रांच्या प्रार्थनेपेक्षा मोठ्या आनंदाने स्वीकारतात. तसेच वैदिक मंत्रांपेक्षा त्यांच्या प्रेयसींनी केलेली कान उघडणी त्यांना मोठी गोड वाटते. गोलोक वृंदावनातील दिव्य राज्यातील आपल्या दिव्य लीलांचा जनसामान्यांसाठी एक आकर्षण म्हणून प्रकाश करण्यासाठी जेव्हा भगवंत या भौतिक जगात प्रकट झाले तेव्हा त्यांनी आपल्या मातेच्या यशोदेच्या पुढे एक अधीन भूमिकेतील विलक्षण रूपाने अभिनय केला. ओम ज्ञानतिमिरांधस्य ज्ञानांजनशलाकया चक्षुरोन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः. नमाम विष्णुपदाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्त स्वामीजी नामिने. नमस्ते सरस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्यदेशतारिणे. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवास्ती. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. पहिल्या स्कंदातील कुंती देवीच्या प्रार्थनेपैकी एक अतिशय सुंदर प्रार्थना आहे. गोप्या ददे त्वयि कृतागसी दाम तावद. कृतागसी ज्यावेळी तुम्ही त्रास दिल्याबद्दल कृतागसी हा तसा मोठा तीक्ष्ण शब्द आहे की तुम्ही अपराध केला, काहीतरी तुम्ही वाईट केलं, पाप केले एका अर्थाने. प्रश्न असा आहे की भगवंत कसं काय पाप करू शकतात? एक मनुष्य समजा पुण्यात्मा असेल की हा मनुष्य अतिशय चांगला आहे, विनयी स्वभावाचा आहे, खूप चांगल्या घराण्यातील आहे, त्याच्यावरती चांगले संस्कार झाले, आणि कधी अशा लोकांच्या विषयी असं म्हटलं जातं की हा मनुष्य पाप कसा काय करेल, यांनी विचार आणला तरी पाप मनातून यांच्यातून घडणार नाही. तर ज्या ठिकाणी एक जीव अशा अवस्थेपर्यंत पोचू शकतो की ज्याच्या हातून तरी पाप घडणार नाही, उदाहरणार्थ साधू कधी कधी शाप देतात आणि लोकांच्या मनात असा प्रश्न येतो की एरवी लोकांच्या काही भांडण तंटे होतात आणि मग एकमेकाला काहीतरी शिव्या शाप देणं हे रजोगुणाचं तमगुणाचं लक्षण आहे. ज्या साधूंना ज्या ऋषी मुनींना या त्रिगुणात्मक जगात काहीच घेणं देणं नाहीये, समजा एका व्यक्तीने दुसऱ्याकडनं पैसे उसने घेतले आणि ज्याने पैसे दिले तो मला माझे पैसे पुन्हा परत कर, तो मला नाही माझ्याकडे पैसे नाही आहेत, मग त्यांच्यामध्ये भांडण होणं, शिव्या शाप, किंवा तुला मी जेलमध्ये घालीन, तो म्हणेल बघून घेईन जा बघ काय तुला करायचं आहे ते. तर या गोष्टी या जगात का घडतात? कारण पहिली गोष्ट म्हणजे या जगात काहीतरी आपल्याला घेण्यासारखं आहे, या जगात काहीतरी एक वस्तू अशी आहे जी हस्तगत करून मी सुखी होऊ शकेन, ही भावना असते. पाचव्या स्कंधामध्ये भागवताच्या भौतिक सुखाचा वन म्हणून या जगाची व्याख्या करण्यात आली आहे. हे एक जंगल आहे, एक वन आहे, आणि जसे व्यापारी किंवा पारधी किंवा शिकारी लोक जंगलात जातात काहीतरी मिळेल, काहीतरी आपण पकडून आणू इकडे, ते आपण येऊन बाजारात गावात शहरात येऊन विकू, त्यात आपल्याला तरी मिळेल. जसं भारतामध्ये हत्तींची तस्करी होते, हस्तिदंताची, तर केवळ त्या दातासाठी त्या अख्ख्या हत्तीला मारण्यात येतं. आणि असं नाही आहे की नुसतं एकाच आपल्याला दात पाहिजे तर आपण त्याला काही पण करू शकतो. एक एक प्राणी म्हणजे या पूर्ण पर्यावरणाचा एक अविभाज्य घटक आहे. तो एक प्राणी गेला काहीतरी एक नुकसान झालेलं असतं. जसं सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये एका बिल्डिंगचे पिलर्स असतात, काही साधे असतात, काही लोड बेरिंग पिलर असतात, तर कोणी म्हटलं की हा खांब आहे आणि मध्ये मध्ये येतो आपण काढून टाकूया, तर कदाचित ती बिल्डिंग राहिली काही वर्ष, परंतु तुम्ही तो पिलर काढल्यामुळे तुम्ही त्या बिल्डिंगचं आयुष्य थोडं कमी केलेलं आहे निश्चितच. त्याचप्रमाणे मनुष्य ज्यावेळी स्वतःलाच उपभोक्ता समजून या जगात त्याला काही करायला मोकळी काय, मला कोण काय विचारतंय, म्हणजे एक तर मनुष्य प्राणी आपापसात भांडतात, आपापसात वैरभाव असतो, आणि त्याच्यापेक्षा मोठा वैरभाव हा इतर योनींशी वागतो आपण. ते काही कधी मोर्चा घेऊन येत नाहीत, कधी न्यूजपेपरमध्ये काही लिहित नाहीत, काही ठराव पास करत नाहीत, त्याचा अर्थ त्यांना काही वाईट वाटतं असं नाही. इथे समोर एक पोल्ट्री फार्म आहे ना, इथे ते मोटरसायकलवरून दिसतात जाताना लोक सगळे असे घेऊन चालले, तर त्या कोंबड्या कधी मोर्चा घेऊन येतील इथे की आम्हाला असं कशाला वागवता, आम्हाला जगण्याचा हक्क आहे, आम्हाला जगू द्या. पण मनुष्याने ठरवलंय की नाही, तुम्हाला आम्ही काही काळापर्यंत जगायला देऊ आणि मग आम्ही तुम्हाला मारून खाऊ. तर जीवो जीवस्य जीवनम हा न्याय आहे, एक जीव दुसऱ्या जीवांकरता भोजन आहे, अन्न आहे. पण ते कोणत्या परिस्थितीत? तुम्ही आज सुशिक्षित पदवीधर म्हणून चांगली नोकरी, चांगला धंदा किंवा चांगलं करायचं आणि आहार मात्र जंगली राहणाऱ्या लोकांसारखा, ही विसंगती कशी काय? जर पशुच खायचे असतील तर त्याप्रमाणे राहा, वस्त्र वलकल असं काहीतरी झाड पानं बेसून त्या लोकांसाठी शोभत ते, त्यांना दुसरं काही नाहीच आहे. तर म्हणून या अशा विसंगतीमुळे तो एक नुसता ते नुसतं पापच गणलं जात नाही तर अपराध गणला जातो. पाप आणि अपराधामध्ये थोडंसं अंतर आहे. पाप एक तर प्राणी पाप करतच नाहीत कधी, पशूंच्या हातून कधी पाप घडणारच नाही. वाघाने एका गायीची हत्या केली तर वाघाला ती शिक्षा होईल? वाघ तर मांस भक्षी. किंवा एका चिमणीने एक किडा खाल्ला तिला पाप लागेल? पाप आणि अपराध मध्ये काय अंतर आहे? मग ज्यावेळी श्रेष्ठ बुद्धी येऊन जाणीव होऊन मग आपण एकतर त्या नियमांचं पालन करत नाही किंवा आपण म्हणतो हे नियम काय माझ्याकडे नाही, त्यावेळी तो अपराध घडला जातो. म्हणजे अजामिळ हा शुद्ध पापी होता, पाप करत होता. जगाई मदाई शुद्ध पाप करत होते. त्यांनी एकच पाप केलं नव्हतं जगाई मदाईने, तुम्हाला माहितीये? वैष्णवांचा कधी अपराध केला नव्हता. माताजी म्हणत यांनी नाम अपराध केला नव्हता. नाम अपराध करण्यासाठी नामाची महिमा समजली पाहिजे. नाम न घेणं हा अपराध नाहीये. नाम मग आपण असं का म्हणतो की अश्रद्धाळू व्यक्तीला नामाची महिमा सांगणं हा अपराध आहे म्हणून? नाम संकीर्तन तर करणं आपलं कर्तव्य आहे. जिथे जाऊ तिकडे आपण लोकांना हरिकृष्ण दिलाच पाहिजे. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. मग असं असताना कोणाला सांगितलं की बाबा नाम जप कर, नाम जपामध्ये एवढं महत्व आहे, भगवंताचं नाम एवढं शुद्ध आहे. मग असं का सांगितलंय की अश्रद्धाळूला नाम जपाची महिमा सांगणं अपराध आहे? कोण सांगेल अपराध आहे का नाही? अपराध तर आहे, रोज आपण सकाळी गातो ना ना अपराधामध्ये. कारण पापी मनुष्याला नाम देणं हे आपलं कर्तव्य आहे. पण आपण जर त्याला श्रद्धा नसताना अश्रद्धाळू त्याला आपण सांगितलं की कृष्ण इतके पवित्र आहेत, कृष्ण इतके शुद्ध आहेत, नाम इतकं शुद्ध आहे, अश्रद्धेच्या वातावरणात जर का त्याने म्हटलं की असं कुठे होतं काय की एक नाम घेताना सर्व पाप नष्ट होतं? शक्यच नाही. त्याला काही कल्पना नाहीये, त्याला सिद्धांत माहित नाहीये. तर या अवस्थेत आता मात्र तो जाणून बुजून भगवंतांचा अपराध करू शकतो. किंवा कोणी म्हटलं की भगवंत काय, भगवंत थोडी प्रत्येक वेळी येतात, त्यांचे भक्त जे वैष्णव जे स्वतः नाम इतरांना वितरित करतात ते भगवंतापेक्षाही अधिक महत्वपूर्ण आहेत, त्यांचाही अपराध घडू शकतो. त्यामुळे अश्रद्धाळू व्यक्तीने समजा विचारलं तरी आपण तू तर नाम घेत राहतास तेवढं तुझं काम आहे. तसं एका निरक्षर माणसाने डॉक्टरला विचारलं की हे जे काल इंजेक्शन दिलं त्यात काय काय घातलं तुम्ही, तुला काय करायचं, तू इंजेक्शन घेणार फक्त बस ते आत काम करेल? नाही त्याच्यामध्ये मग क्लोरोमायसिटीन आहे की पॅराफिन आहे की आणि काय आहे की आणि काय आहे, ते म्हणजे तुला ते समस्या काय ते नाही मग. तुला ही दोन्ही नावं सारखीच आहेत म्हणून तुला तुझं रक्षण करण्यासाठी अर्थात नॉर्मल केमिकलचे नाव म्हणे त्याचा मोठा अपराध घडणार नाही, पण जर त्याने नामाविषयी ऐकलं आणि अश्रद्धाळू अवस्थेत जर का त्याने संशय निर्माण उत्पन्न केले मनात तो अपराध ठरतो. त्यामुळे एका दिशेने केवळ भक्तच अपराध करू शकतात. फार भयावह स्थिती आहे. आपण ज्या लोकांना आहे बाहेरचे सर्व द्विपाद पशु त्यांना काय काय म्हणतो आपण, ते एकाच बाबतीत सुरक्षित आहेत, ते कधी अपराध करू शकत नाही. ते फक्त पाप करतात आणि पापावरती उपाय काय? एक नाम फक्त बस. अजामिलाने नारायण एवढं म्हटलं आणि चार विष्णू झाले. असे विष्णू सतत फिरत असतात की कोण भक्त आहे, कोण नामजप करत आहे, कोणाला काही त्रास होतोय का. तर ज्याप्रमाणे जो कधी शाळेत गेलाच नाही त्याला कधी कॉपी करताना पकडता येणार नाही ना. त्याने कधी शाळा पाहिलीच नाही तर तो कॉपी काय करणार. तो शाळेत गेल्यानंतर मग आळस निर्माण झाला, मग आकस निर्माण झाला आपल्या शिक्षकांविरुद्ध, त्या शिक्षण पद्धती विरुद्ध, काय अभ्यास कशाला करायचा, त्याच्या आपण दोन तीन चिठ्ठ्या घेऊन जाऊ आणि लिहू आपण. ही वृत्ती शाळेत गेल्यानंतर शिकता येते. ही जी पाप करण्याची वृत्ती आहे त्यामुळे ते पाप मग अपराध होतो आणि म्हणून अपराधाविषयी जागरूक राहणं अतिशय आवश्यक आहे. तर मनुष्य ज्याप्रमाणे एका विशिष्ट स्थितीमध्ये प्राप्त झाल्यानंतर त्याच्याविषयी असं म्हणतात की हा कसं काय पाप करेल, तर मग भगवंतांच्या अजून कसं काय पाप घडू शकेल. जे अशा सर्व कोट्यावधी वैष्णव भक्तांच्या सर्व सद्गुणांचे उगमस्थान आहेत, अर्थात भगवंत कधी मानत नाहीत की मी उगमस्थान आहे म्हणून. भगवंत ते म्हणतात माझ्याकडे जे काही आहे ना ते केवळ मी माझ्या वैष्णव भक्तांचे चरण पकडल्यामुळे माझ्या हातामध्ये शक्ती आलेली आहे, कुठून कुणास्तव. त्यामुळे आपण भगवंताला तुमचा वरद हस्त असू द्या, वरद वरदान देणारा हस्त नेहमी आमच्या डोक्यावर असू द्या. ते म्हणतात की या हातात जी शक्ती असेल, असेल कदाचित काही शक्ती वरदान देण्याची, ती केवळ माझ्या वैष्णवांच्या चरणांना मी पकडल्यामुळे आलेली आहे. तर म्हणून एका अर्थी या भौतिक जगामध्ये जी स्पर्धा असते ती श्रेष्ठ स्थान प्राप्त करण्यासाठी. श्रेष्ठ स्थान का असावं तर आपलं वाटतं की श्रेष्ठ स्थान असलं म्हणजे आपण पाहतो ना की एक शेत आहे, एक दुकान आहे, फॅक्टरी आहे, कुठे पण सगळेजण राबतायत, गडी नोकर चाकर इकडे तिकडे फिरतायत. तर ही जी अवस्था आहे की कोणी म्हटलं की हे इकडे ये रे, ते पाणी आण तिकडे, ते तिकडे ठेव, हे साफ कर, आणि तो जो धावत पळणारा माणूस आहे वाटतं की काय याचं जीवन आहे. याने म्हणावं की ये तो आला, बस की बसला, उठ की उठला, जा की गेला. आणि हे जे जीवन आहे की हे तू इकडे ये, तुम्ही जाऊ तिकडे जा, तर हे आपल्याला फार आवडतं की वा. ही भौतिक वृत्ती झाली की आनंद घेण्यासाठी ते श्रेष्ठ पद हवं. एक प्रिंटिंग प्रेस होता जो प्रभुपादांची पुस्तकं छापण्यासाठी त्यांचं कॉन्ट्रॅक्ट चाललेलं वाटाघाटी चालू होत्या आणि प्रभुपाद कोणताही प्रसंग असेल तरी पण लोकांना चार शब्द भगवंताविषयी आध्यात्मिक जीवनाविषयी सांगायचेच. तर प्रभुपाद स्वतः आले एकदम एका संस्थेचे मुख्य स्वामी, त्यामुळे त्या पण प्रिंटिंग प्रेसचे एक मुख्य बॉस च्या येथले ते येऊन त्यांनी सांगून केलं की ठीक आहे तुमचं काम करू आम्ही. मग ते गेले आणि मग एक एक दोन करत तिकडे जे कोणी होते सर्वांनी प्रभुपादांना येऊन हस्तांतरण केलं, आपलं कार्ड दिलं आणि मग जो सेल्स मॅनेजर असेल त्याच्याशी प्रभुपाद बोलत होते की तुमचं काय काय आहे, तुम्ही कसं छापता, काय करता. मग प्रभुपाद त्याला विचारलं की तुझ्या जीवनाचा उद्देश काय. तर असं त्याला कोणी आतापर्यंत विचारलं होतं ना की बिझनेसच्या गोष्टीमध्ये सडनली अचानक जीवनाचा उद्देश काय. तर त्याने पाहिलं की आपल्या 7-8 कंपनीच्या लोकांनी जी कार्ड दिली होती तर त्यांनी आपलं कार्ड घेतलं आणि ते सर्वांच्या वर ठेवलं असं. हा माझ्या जीवनाचा उद्देश आहे की हे सर्व जे माझे बॉस आहेत यांच्याही वरती मला बॉस म्हणून राहायचं आहे. कित्येक नंतर दिवस प्रभुपाद याविषयी सांगायचे की बघा ही भौतिक जगाची रीत अशी आहे, आपण श्रेष्ठ नंबर 1 अव्वल स्थान किंवा सर्वोच्च स्थिती, ही आपली सर्वोच्च स्थितीची जी जाणीव आहे ती केवळ एक 4 भिंती आपल्या डोळ्यासमोर ठेवूनच आपण समजत असतो की निदान या एका गल्लीत तरी मी दादा आहे, या बोळातला तरी आम्ही श्रीमंत लोक आहोत, या कोल्हापुरात तरी मी प्रसिद्ध आहे, किंवा या महाराष्ट्रात तरी माझं नाव होत आहे, या भारतातील मी सर्वात महान व्यक्ती आहे, या जगातला सर्वात श्रीमंत व्यक्ती आहे मी, तरी पण हे जग काय आहे एका अर्थाने. म्हणून कितीही जीवाने प्रयत्न केला तरी तो काही त्या कोपमुंडूक वृत्तीच्या वर जाऊ शकत नाही. कुप विहीर मंडूक तर बेडूक। तर भागवत विशेष करून हे आपल्याला आव्हान देत आहे की वाढवा तुमच्या कक्षा, जरा पलीकडे पाहायचा प्रयत्न करा, मग तुम्हाला समजेल तुम्ही किती यत्नशील, तुम्ही किती क्षुद्र आहात ते। आणि कित्येकदा माणूस असा डोंगरासमोर उभा राहिला की वाटतं की बापरे याच्यासमोर मी कोण आहे काहीच तरी, किंवा फाट समुद्रापड समोर वनामध्ये। तर सध्याच्या जीवनामध्ये असं काही नसतं, जसं हे झाड मी मोठं केलं असं कोणाला कधी अभिमान येत नाही, पण ही 50 मधली बिल्डिंग माझी आहे, ही आमच्या कंपनीची बिल्डिंग आहे, त्यामुळे त्यात थोडा तरी तो अहंभाव असल्यामुळे जरी ती बिल्डिंग मोठी असली तरी आणखी तो अहंभाव वाढतो। त्यामुळे नैसर्गिक ज्या गोष्टी आहेत महान, त्याच्यासमोर आलो आपण आणि त्यातही भगवंत कधी एक लहानसं वादळ सोडलं की मग सगळं अरे बिल्डिंग खाली करा वादळ येत आहे, म्हणजे शेवटी याच्यासमोर आपण हतबल झालोच। तर जोपर्यंत मनुष्य या अवस्थेवर येत नाही तोपर्यंत अगदी हे माझं कुटुंब मी या चार डोक्यांसमोर, म्हणजे मी मोठा, म्हणजे पती पत्नी मुलं कोणी असोत, वृत्ती तीच आहे, एका हुकुमशहाची वृत्ती, एका पूर्ण राष्ट्रावरती आपलं वर्चस्व गाजवण्याचं, किंवा एका पती पत्नी मुला कोणाची पण वृत्ती की या चार लोकांसमोर मी काहीतरी आहे, वृत्ती तीच आहे, प्रमाण कमी जास्त असू शकेल। आध्यात्मिक जगत मात्र याच्या पूर्ण विपरीत। ते कसं काय, तर वैकुंठ लोकात कोणी असं कधी चर्चाच करत नाही की हा मोठा की तो मोठा, तुझी सेवा चांगली की माझी सेवा चांगली, त्या ठिकाणची वृत्तीच नाही आहे, स्पर्धा आहे, तो स्वरूप वेगळं आहे। पण जसं मानसरोवरातील हंस पक्षी यांना एकदा काही कावळे भेटले, ते म्हणाले की जिथे मानसरोवरमध्ये किडे असतात, मग किडे नाही किंवा कीटक नाही खायला, ते मग अगदीच नीरस आणि असं हे असेल तुमचं जीवन बेचाव, तुमचा आहार तर काय, मग ते म्हणे कमळं उगतात तिथे सुंदर, आम्ही कमळ नाळ त्यातला जो पद्मकोश आहे तो खातो आम्ही। कावळे म्हणाले हे काहीतरीच असेल ना यांचं जीवन, की उकिरडा नाही किडे नाही कीटक नाही, मग मग शक्ती येणार कशी, मग आणि जगणार कसे तुम्ही, मग म्हणजे आमच्याकडे असे दोन तीन किडे मिळाले तर तो नॉर्मल दिवस असतो, पण समजा एकदमच असे भरपूर मिळाले तर ती तर मेजवानीच असते। काय सांगणार या कावळ्याला, हंस मानसरोवरातील हंस हे कसं काय त्यांना सांगणार की तिथलं कमळ एक विशिष्ट असतं, त्याची कमळ नाळ जी अतिशय नाजूक असते त्याची चव वेगळीच असते, चव त्या वस्तूत नसते, चव जिभेत असते, चव जिभेतही नसते, चव मनात असते। श्रोत्रुम स्पर् चक्षुम स्पर्शनम च रसनम घ्राणम एव च, जीव एका प्रकारची इच्छा केल्यानंतर त्याला त्या विशिष्ट प्रकारचे डोळे, रसना म्हणजे जीवा, नंतर श्रोत्रुम स्पर्शनम त्या प्रकारची एक चामडी किंवा आपल्यावरचं आवरण। म्हणून काही पक्षी काही प्राणी आहे ज्यांची 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 चामडी किंवा ही फार राठ आहे, पण त्यातही म्हणजे एका गेंड्याने समजा आपल्या मुलाला गेंड्याला आलिंगन दिलं, कसं दिलं काय माहिती, कसं दिली समजत नाही, पण त्या गेंड्याच्या मुलाला वाटलं की वा बाबा किती प्रेमळ आहे। नाही मांदीचं पिल्लू आपल्या पिल्लाला दातात पकडतं तर पिल्ला कधी कधी वाटत ते पिल्लू म्हणतं की जरा इकडे पकड ना, जरा दात फार टोकताय टोचताय, नाही त्याचप्रमाणे अगदी मोर किंवा हे यांच्या किती शरीर किती मुलायम किती मृदू हे असतं, त्यांच्यामध्ये पण तोच स्नेह तोच मृदूपणा दिसतो, तोच एका गेंड्यात दिसतो, तोच एका घारीत दिसतो, तोच एका गरुडात दिसतो, अगदी गिधाड म्हटली किंवा हैनासारखे हैनासारखे जे प्राणी आहेत त्याला मराठी शब्द नाही तरस, ते विशेष करून सडणारा मांसच खातात, म्हणजे सिंहाने वगैरे शिकार करून जे टाकलेलं असेल त्यात आणखी 4-5 दिवस झालेले असतील, मग त्यांना ती जी खरीच चव येते त्याच्यामध्ये ती. तर म्हणून आपल्या संस्कृत सुभाषितला हा एक सुभाषित आहे की मान सरोवरातील पद्मकोश किंवा कमळ नाळ खाणाऱ्या हंसांना हे कावळे काय शिकवणार. तर त्यामुळे अमुक वस्तू चवदार आहे, अमुक वस्तू चवहीने असा तर कधी भाग नसतो. यावरच आपण हे समजलं पाहिजे की हरिनाम इतकं सुंदर आहे, हरिनाम इतकं गोड आहे, गोड तुझे नाम मधुर मधुरम 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 अधरम मधुरम मधुरम मधुरम, हे सगळे आचार्य इतक्या लाखो वर्षापासून तीच गोष्ट सांगतायत. आपण म्हणतो आपल्याला त्यात चव काय येत नाही. पण चैतन्य महाप्रभू पण प्रथम अष्टकातील शिक्षाशकातील पहिल्या चरणामध्ये की हे नाव काय आहे, चेतो दर्पण मार्जनम, चित्ताचं दर्पण मार्जन करण्यासाठी पुरेसर आहे, पुरेसं आहे. भव महादावाग्नि निर्वापणम, जे इतर साधू संत ऋषी मुनी मनस्वी दानी कर्मकांडी या सगळ्या लोकांना त्यांच्या विविध मार्गांमध्ये अनेक जन्म केल्यानंतर थोडीफार प्रगती करण्याची आशा असते, तो भव महादावाग्नि केवळ या नामाने विझून जातो. सर्वात्मस्नपनम, सर्व आत्म आपल्या अस्तित्वाला पूर्णपणे, आत्माचा अर्थ अगदी आध्यात्मिक स्तरावरती आत्मा म्हणजे जीवात्मा, त्याच्याही आधी खोला जातो आत्मा म्हणजे परमात्मा पण होतो, परमात्म्याला पण आत्मा म्हणतात कारण तो आत्म्याचाही आत्मा आहे. मग आत्मा म्हणजे जीव आपण, त्यानंतर शारीरिक स्तरावरती आत्मा म्हणजे शरीर, मानसिक स्तरावरती आत्मा म्हणजे मन, बौद्धिक स्तरावर आत्मा म्हणजे बुद्धी, अहंकारा स्तरावर आत्मा म्हणजे अहंकार, आणि नंतर आत्मा म्हणजे इंद्रिय होतात. त्यामुळे आत्मा म्हणजे एका तुमची लेवल काय सांगा मग तुम्हाला आत्मा म्हणजे काय समजेल, तुमचा स्तर काय आहे यावर तुम्ही आत्मा समजाल काय. ते ज्यांना आत्मा म्हणजे शरीर हेच वाटतं, अरे याने आत्महत्या केली, किती वाईट आत्महत्या, मेला असा तो आता संपला. आपण तो संपला नाही, संपेल कसा. एक विशिष्ट लेयर स्तर तो निघून गेलाय, शरीर निघून गेलाय, भौतिक शरीर नाही आता, याचा तो नाही असं नाही. म्हणजे अर्जुनाला मुख्य उपदेश सुरू करायच्या आधीच भक्ती मार्गातील जो गोडवा आहे किंवा भक्ती मार्गातील जे गाभा आहे तो याच्या आधीच भगवंतानी अर्जुनाला सांगितलेलं आहे की सर्वे वयमता परम, अर्जुन तू आणि मी आणि हे राजे सर्व आहेत, हे काल होते, आज आहेत आणि उद्याही राहू. आपण उद्या कोण राहतील, भीष्म द्रोण यांचं शरीर राहील का, काय राहील मग, काय आहे ना. असतो विद्यते भावो ना भावो विद्यते सतह, उभयोर अपि दृष्टो अंतः तू अनयो तत्वदर्शी भी. कि तत्वदर्शी आहे ते दोन्ही जाणतात, उभयोर अपि, उभय म्हणजे काय, असत म्हणजे काय ते जाणतात आणि सत म्हणजे काय ते पण जाणतात. आणि त्यांची व्याख्या एकच आहे, हे टिकणार आहे का, शाश्वत टिकणार आहे तर ते सत, हे फार टिकणार आहे नाही मग ते असत, खूप टिकणार आहे चिरकाल टिकणार आहे नाही. म्हणजे स्वर्गातील अमृत आहे, हे अमृत आहे. तर अमृत म्हणजे त्या अमृतावरती असा एक अस्टरिक्स आहे का, एक लहानसा एक डॉट आणि मग त्या झराच्या खाली कंडिशन आपला आहे. तर हे ब्रह्मांड असेपर्यंत हे अमृत आहे, तसं नाही चालणार. मग कोणी झालं मग हे ब्रह्मांड समजा काय, अहो तोपर्यंत एवढा काळ जाईल की कोणी पाहिलंय, तुम्ही आहात की मी आहात ते, पण तोपर्यंत हे अमृत आहे की नाही, तोपर्यंत तुम्हाला आयुष्य लाभेल. तर एक राजा असतो त्याच्याकडे गाढव असतो, तर एक माणूस म्हणतो की तुमच्या गाढवाला मी गायला शिकवेन, असं काय होतं का कधी, थोडं खरं आहे शिकवेन मी, मोठी कला आहे खर्च फार होईल. तर राजाला गाढव फार आवडायचं ते, तर मंत्री म्हणाले काय चेष्टा करू नका, असं काही म्हणजे काहीतरी उगाच काहीतरी हा काहीतरी उगाच काहीतरी वायफळ बोलतोय, ह्याला आपण काही देऊ नये. त्यामुळे नाही नाही पण मला ते प्रिय आहे ना, तर 50 लाख सुवर्ण मुद्रा मागतोय तो, पण शिकवेल नक्की. किती वर्ष लागतील? तुम्ही कमीत कमी 35 वर्ष तिथे लागतील. तर तो राजा मला जर का नाही शिकवला असतं मग तुला फासावर देईन मी. काही काळजी करू नका, आनंदाने फासावर जाईन मी. तर ह्या माणसे मित्र मारे काय वेडवीड लागले तुला? राजाला फसू नको सांग सर. ते म्हणले बघ, मी राजा आणि गाड तिघांपैकी कोणतरी 35 वर्षामध्ये मरणार आहे की नाही? समजा मी मिलो तर माझ्याकडे पैसे आहेत ते आत्ताच, त्यामुळे आनंदाने उभं करताना मरेन मी. समजा गाढव मिळलं, प्रश्नच मिटला. समजा राजा मिळला तरी काय हरकत नाहीये. तर कित्येकदा आपल्याला समजलं पाहिजे की आपण जे काही करतोय त्यात अशी काही गोम तर नाही ना की याच्यामध्ये खरं ती वस्तू मिळणारच नाही तुम्हाला कधी. त्यामुळे खरं अमृतत्वाय कल्पते, ही हे अमृत या जगात नाहीच आहे कुठे. हिरण्य कशी म्हणून एक खडा सवाल केला आधी ब्रह्मदेवांना, मला अमर करा. म्हणजे इच्छा आहे माझी पण मीच अमर नाहीये. जे माझ्याकडे तुला का देणार मी? म्हणून ब्रह्मांडाच्या कितीही दीर्घ जरी त्याची त्याचं जीवन वापर नसलं, त्याची आयुर्मर्यादा असली, तरी पण कुठेतरी एक स्टॉपेज, कुठेतरी एक पूर्ण विराम आहे, फुल स्टॉप आहे. आणि जीव हा मात्र अनंत आहे, हा मात्र अनादी आहे, हा मात्र सनातन आहे. तर जो अनंत नाही जीव, अनादी आहे आणि त्यालाही कधी मृत्यू होत नाही, न जायते म्रियते वा. तर यामुळे कोणत्याही परिस्थितीत आपल्याला तो आनंद मिळणार नाही. म्हणून या आध्यात्मिक जगतामध्ये श्रेष्ठत्व कसं समजेल? खरं मी नाही समजत श्रेष्ठत्व कसं आहे ते. गोपकुमार बृहद भागवतमधला प्रसंग आहे. गोपकुमार वैकुंठात गेल्यानंतर त्याला समोर एक व्यक्ती दिसते, चतुर्भुजधारी, सुंदर शरीर, कमळासारखे नेत्र, झळझळणारा पिवळं पितांबर. तो एकदम प्रभो कोणतर प्रणाम करणार, म्हणतो नाही नाही अपराध अपराध अपराध, मी प्रभू नाहीये, मी दास आहे. ते म्हणे पण तुम्ही दिसायला साक्षात विष्णू वाटता हो. ते म्हणे ती गोष्ट वेगळी, पण मी काही विष्णू नाहीये. म्हणजे विष्णू दूत हे दिसायला हुबेहूब विष्णू प्रमाणे दिसतात. या जगातील काही सुंदर व्यक्तींना पाहून आपल्याला त्यांचे फोटो ठेवायला आवडतात. आपल्या कॉलेजमध्ये मुलांच्या डॉर्म रूम्समध्ये नेहमी कोणाकोणा तरी फोटो असतातच, पण अर्थात कोणी 85 वर्षाच्या विश्वसुंदरीचे फोटो ठेवेल कोणी? नाही ना, नाही ना. कारण काय एक काळ होता ज्यावेळी हिच्या सौंदर्यावरती हजारो लोक भाळले होते, पण आता समजा आली ती रस्त्यावर तर कोणी भाळणार नाही ना. त्यामुळे या सौंदर्याला पण सीमा आहे, त्याला एक मर्यादा आहे. ज्यांचं सौंदर्याला, ज्यांच्या सौंदर्यालाच मर्यादा नाहीये, असं सौंदर्य ते आपल्या भक्तालाही द्यायला तयार असतात. सारूप्य, सारूप्य नावाची मुक्ती मिळते की तुम्ही हुबेहूब भगवंता समान दिसता. आता या जगात समजा कोणी म्हटलं की अरे तू ना अगदी त्या बिल गेटसारखा दिसतो, तर आपण याला वापरून काहीतरी करता येईल का तिकडे? ह्यात बिल गेटचा का तोतया बनवून त्याचे चेक साईन करून त्याचे पैसे घेता येतील? ही वृत्ती ह्या जगात दिसून येईल. कोणी समजा उभे दिसत असेल तर त्याच्यापण काहीतरी मग पाप करून काही गुन्हे करून काहीतरी हे करा. इथे सालोप्य मुक्ती प्राप्त करणारे कोट्यावधी जीव आहेत, जे आनंदाने राहत आहेत. त्यामुळे आध्यात्मिक जगातमध्ये ज्या ठिकाणी श्रेष्ठत्व समजण्यासाठी एकच मापदंड आहे, तो म्हणजे सेवाभाव. ज्याचा सेवाभाव अमर्याद, त्याला आपण भगवंत समजलं पाहिजे. चैतन्य महाप्रभू याने ज्यावेळी आपली त्यांची जी विद्वान किंवा एक भांडखोर विद्वान त्यातून ती जी लीला समाप्त केली, म्हणजे पूर्वी ते सगळ्यांना त्रास द्यायचे, लहान असताना खोड्या करायचे, नंतर मग लोकांना वादविवादामध्ये हरवायचे, पण मग ईश्वरपुरींच्या कृपेने ज्यावेळी त्यांनी नाम कीर्तन सुरू केलं तोच निमाई। हा गंगे किनारी जाऊन आपल्या भक्तांचे कपडे एकत्र करणं, ते नीट घडी करून ठेवणं, जो येईल त्याला नम्र प्रणाम करणं, कृष्णाशिवाय तर काही बोलणंच संपलेलं। तर ही विनयवृत्ती कशी काय आली? आणि नंतर मग चैतन्य महाप्रभूंनी ज्या प्रकारे आपल्या भक्तांची सेवा केली, तर त्या सेवावृत्तीनेच आचार्य म्हणतात की अशी वृत्ती कुणाकडे नसणार। राजस्व यज्ञ, युधिष्ठिर महाराज म्हणतात की मला हे यज्ञविज्ञ काही करायचे नाहीत, मला या ठिकाणी काही नाम लौकिक काही नकोय। तर स्वतः कृष्ण म्हणतात की नाही, तुझ्यासारखा राजर्षी चक्रवर्ती सम्राट होणं हे ह्या जगाचं भूषण होईल, हे इतरांच्या भल्यासाठी आहे, म्हणून तू राजा हो। आज कोणी असं आहे की मी राजा का झालोय, तर जेणेकरून इतरांचं भलं होईल म्हणून। कलियुगातील जीव इतके एका अर्थाने मूढ आहेत की सध्याचे राज्यकर्ते हे इतरांचं सोडा, कधी कधी स्वतःचंही भलं नाही करून घेत ते लोक, आहे की नाही? की ह्या माणसाने इतके पैसे खाल्ले, कोटी रुपये खाल्ले समजा, आणि तो आता तरी आनंदाने राहतोय, ते पण नाही, त्यांना देखील आनंद नाही। सदा समुद्विग्न ध्याम, मन सतत उद्विग्न, कशात आनंद म्हणून वाटत नाही। तशी अशी अवस्था होते या ठिकाणी। म्हणून चैतन्य महाप्रभू, म्हणून राजस्व यज्ञाच्या वेळी युधिष्ठिर महाराजांना भगवंतानी आग्रह खातर बसवलं की बस तू इथे कर, हे कर हा यज्ञ। आणि मग दुर्योधन तसा म्हणाला, तो फार निष्ठात हा होता, दक्ष व्यवस्थापक होता, एक्सपर्ट मॅनेजर होता, तो मला मी कोषाध्यक्ष, मी जे काय येईल ते सगळं व्यवस्थापन पाहिजे। नकुल, सहदैव, भीम, अर्जुन सर्वांनी वेगवेगळ्या सेवा घेतल्या। द्रौपदी म्हणाले की मी सगळ्या अतिथींचं आदर आतिथ्य कसं करायचं, कोणी आलं गेलं। श्रीकृष्णाने काय सेवा घेतली? मी प्रत्येकाचे पाय धुणार, जो कोणी या मंडपात येईल राजस्व यज्ञाच्या मंडपात, तो पहिल्यांदा आला की त्याचे पाय मी धुणार। कसं काय म्हणाला हे भगवंत ना, भोक्तारम यज्ञ तपसाम सर्व लोक महेश्वरम। लोकांना हे वाचून वाटतं की काय गर्विष्ठ आहे तुमचा भगवंत, आणि स्वतःच त्याला स्वतः सांगायला लागतं की मी देव आहे म्हणून, असं होतं का कधी? अरे ही गोष्ट त्याने, आता हा सूर्य जो बाहेर आहे तो म्हणाला की मी सर्वात तेजस्वी आहे या जगामध्ये, हा गर्व झाला, ही घमेंड आहे, वस्तुस्थिती आहे ही। बाहेर जाऊन पहा तुम्ही, ह्या सूर्यापेक्षा अन्य कोणतीही तेजस्वी वस्तू अस्तित्वात नाही, आणि तो आहे म्हणून आपण एकमेकाला पाहतोय, स्वतःला पाहतोय, आहे की नाही? तो गेला सूर्य तर आपल्याला दिसणार नाही कोण एकमेकांना आपण कोण आहोत ते। आपली वृत्ती बदले, समजा लाईट गेले एकदम, अरे इथे कोणी चोर किसे का पोहोचत नाही ना, सगळे मग आपापल्या सगळं कवटावून बसलेले, हीच पशुवृत्ती आहे ना। कृष्ण भावनेचा सूर्य गेला की सगळे मग एकमेकाला, हा तर मला मारणार नाही ना, तो मला मारेल कदाचित, तो असेल तो असेल तो असेल, ज्याप्रमाणे जंगलामध्ये कधी शांतता नसते ना, वाघ आणि समोर एक हरिण आहे तर शांतता कधी होते? ज्यावेळी हरिण शांत होते त्यावेळी शांतता होते, त्याशिवाय शांतता नाहीये। त्यामुळे या भौतिक जगातही कृष्ण भावना गेली की मग एक तर तू किंवा मी, दोघांपैकी एक कोणी जिवंत राहील। म्हणून श्रीकृष्णांचं खरं व्यक्तित्व काय आहे, आता ही जी लीला आपण या ठिकाणी ऐकतोय की कुंती महाराणी सांगते की जेव्हा हे भगवान कृष्ण, जेव्हा तुम्ही दयाचा माट फोडला तेव्हा यशोदा मातेने तुम्हाला बांधण्यासाठी दोरखंड घेतलाय, जे ऋषी मुनी पंथास्तु कोटी शतवत्सर संप्रगम्यो वायो रथापि मनसो मुनिपुंगवानाम। मुनिपुंगव मुनीपैकी श्रेष्ठ, श्रेष्ठातले श्रेष्ठ मुनी कोट्यावधी वर्ष काय करतायत? पाठला करतायत, धावतायत का पळतायत का काय करतायत? वायुरथापी, वायुरथ मनाच्या वेगाने किंवा वायू वेगाने धावत आहेत की कुठेतरी त्याला भगवंताची एक हिंट जरी आली तर आपण त्याला पकडू त्याला आपण ते फक्त मनाने पकडण्याचा प्रयत्न करतायत. आणि ब्रह्मदेव काय सांगतायत, सोपी अस्ती. हे जरी ठीक असलं त्यांच्या मनात त्यांचे इरादे खूप आहेत, त्यांना भगवंताचं नख दिसत नाही अजून. सोप्यस्ती प्रपद सिम्य अविचिंत्य तत्वे. प्रपद म्हणजे पद चरण पाय, प्रपद म्हणजे पायाचे नख. आणि कोणी म्हटलं मी तुला मारे मारे तू माझा केस तरी वाकडागला तरी बघ, म्हणजे मारणं दूरची गोष्ट आहे, तू केसही पकडू शकत नाही मला, तर ती गोष्टच सोडा. तर त्याप्रमाणे ज्यांना नखही दिसत नाही आणि तरी ते मुनी श्रेष्ठ आहेत, आणि अशा भगवंतांना सरळ दोरीने बांधण्याची इच्छा करते ही यशोदामाई. म्हणजे तिचं धारिष्ट केवढं आहे आणि त्यात ती यशस्वी झाली पण ही पुढची गोष्ट. त्यामुळे ज्यावेळी ती म्हणाली की थांब हो तुझी तुला पकडते मी, आणि भगवंत पण धावत सुटले या गलीतून त्या गली, या गाणं त्या अंगणात, याच्या घरात त्याच्या घरात, आणि शेवटी त्यांनी पाहिलं की आपली आई अत्यंत थकली. आता तिचे सर्व मालती जी फुलं होती ती फुलं सर्व खाली पडली. त्या फुलांना वाटलं की आधीच यशोदा मालेचं वर्णन केलंय ती चांगली स्थूल होती, त्याला धावायची सवय नव्हती कधी. तर त्यांना वाटलं की आपण कशाला हिला अधिक अधिक भार द्यायचा आता. त्यामुळे ती फुलं पण सगळी म्हणाली की जाऊ दे आता आपण हिला मदत करूया, आपण सरळ खाली उडी मारूया. आणि अशा अवस्थेत ज्यावेळी भगवंतांनी पाहिलं परामृष्टम अत्यंत गोप्या, जे सत्यव्रत मुनी पण वर्णन करतात की ज्यांनी पाहिलं की आपली आई ही आता थकली आहे, तर केवळ आपल्या भक्ताच्या भक्तिरूपी रज्जूंनी भक्तिरूपी दोरखंडाने ज्यांनी स्वतःला बंदीवान होण्याचं मान्य केलं. म्हणजे भगवंत हे काय, भगवंताला कोणीच पकडू शकत नाही. पण या ठिकाणी आश्चर्य आहे की त्यांना त्यांनी तिने दोर घेतला हातामध्ये, तुमच्या भीतीने विचलित झालेल्या नेत्रात अश्रू आले. आणि असं नाही की भगवंतांनी म्हटलं की ठीक आहे आता आई मला बांधते तर आता तो रडला पण पाहिजे, नाही, खरी भीती वाटली की आता मारले काय मलाही. आणि त्याच्या हातात यष्टी छडी होती हातामध्ये, आता छडीने काही ती मारत नव्हती कधी. ते म्हटलं की आपण नुसतं ओरडूया याला की हा आपला मुलगा आहे. का बरं तिला राग आलेला का, की गोप घराण्यातील मुलगा दही आणि दूध देताचं धन आहे, त्याचं जतन केलं पाहिजे. त्या लोकांनी दही दूध याचा व्यापार विनिमय करून सुंदर सुंदर प्रासाद मोठे मोठे राजमहल टाईप बांधले होते. ब्रजवासी गोपी हे काही दूधवाल्या भयांतर काही गरीब लोक नव्हते. किंवा अगदी या श्रीकृष्ण बिचारे म्हणतात तसं किती ते गरीब असेल, नाही, इतकं दूध इतकं दूध दही इतकं तूप ताप मठ्ठा मिठाई अशी रेलचेल लोणी. आणि हे ते लोकांना द्यायचे, त्यांच्याकडनं भरपूर काही घ्यायचं, मग वस्त्र अलंकार कपडे बांधण्यासाठी सामान वगैरे सर्व काही. तर हिचं वर्णन करतात शोधे गोस्वामी, एकदा गृहदासीशु यशोदा नंद गेहिनी, ही नंद महाराजांची राणी पत्नी आहे ती. तर तिला वाटलं की आपल्या मुलाने नीट राहायला पाहिजे, तर हा आता फोडतो काय फेकतो काय माकडांना वाटतो काय, तर उद्या याला म्हणतील की तुम्ही तुमच्या मुलाला वळण लावलं नाही नीटपणे. माझ्या मुलाला नीट वळण मी लावलं नाही असा कोणी माझ्यावरती आरोप करू नये, म्हणून तिने हातात ती छडी घेतली होती. पण आता तर हा जास्तच रात्यपणा करू लागलाय, तर ते अश्रू येत होते, ते अश्रू काजरात मिसळत होते, सगळं काळं काळं पाणी सगळं खाली येत होतं. पहिल्यांदा या यशोदा माता हसली, पण मग ज्यावेळी त्याने ते माठ फोडून तो पळून गेला तेव्हा म्हटलं आता मात्र याला आपण सोडायचं नाही. अशी काय याला शिक्षा करावी की याचं दही फोडणं बंद, या मुलांबरोबर खेळणं बंद, या माकडांबरोबर खेळणं बंद. तर केवळ हितकारी यशोदा माई ही काही त्यांना मारण्याच्या म्हणजे अशी नाही आई होती की तिला आता आज याला फोडून काढला पाहिजे, नाही, ती भावना नाही, हितकारी. आणि या पूर्ण लीलेमध्ये आचार्य सांगतात, शुद्ध गोस्वामी स्वतः सांगतात, भृत्यवश्यता, एकच महान गुण दिसून येतो, भृत्य म्हणजे सेवक, दास, भक्त. भगवंत कसे आपल्या भक्तांच्या वशात असतात, कोणाच्या वशीत राहणार, म्हणजे वशीकरण ऐकतो ना कधी, कोणावरती करणी भूतबाधा वशीकरण झालं असेल तर आमच्याकडे या औलिया बाबा कोण कोण असतात मुंबईला, मुंबईला अशा अनेक जाहिराती दिसतात. तर हे वशीकरण म्हणजे त्यात फसला माणूस की फसला, बाहेर येऊ शकत नाही. या ठिकाणी भगवंत प्रेमाने आपल्या भक्तांच्या वश होण्यास अगदी राजी खुशीने स्वहस्ते स्वमनाने तुमच्या डोळ्यातील काजळ धुवून निघाले. भयाला ज्याची भीती वाटते, भीर अपी बिभेती. माझ्या मनात प्रश्न येईल की ज्यांची आपण ज्यांचा आपण हरे कृष्ण रोज आपण जप करतोय तो जर का मला घाबरतो तर आपण त्याला भ्यायला पाहिजे. आपण असं आहे का, मग आपण उद्या सभा कृष्णा सुप्रीम पर्सनॅलिटी गॉड याच्या ऐवजी यशोदा सुप्रीम पर्सनॅलिटी गॉड म्हणायला पाहिजे का आपण, कारण हिच्या समोर घाबरतो तो. तसं नाहीये. कुंती देवी या ठिकाणी म्हणते की ही तुमची स्थिती पाहून मला इतका संभ्रम होतोय की काय आहे, काय जादू आहे तुमच्या भक्तांमध्ये की जी अशी लीला करतात. वास्तविक स्थिती ही वास्तविक उपभोग हाच वैकुंठ जगत आणि हे भौतिक जगत, दोघांमध्ये आनंदाचा उपभोग हेच एक सूत्र आहे. एक पाश्चात्य देशामध्ये एक कल्पना आहे अशी, स्वर्ग आणि नरक. त्यांना स्वर्ग नरक म्हणजे पण संकुचित कल्पना आहे, आपण त्याला आपण वैकुंठ आणि भौतिक जगत असं म्हटलं तेच बरोबर आहे. तर एक माणूस म्हणतो की मला नरक म्हणजे काय ते पाहायचं आहे, पण आधी स्वर्ग म्हणजे काय ते पहा. तर स्वर्गात गेल्यानंतर समजतं की लोक काम करताय, सुंदर वन झाडी डोंगर दर्या सूर्य बोललेला आहे, आणि मग सगळे जेवायला येतात तर एक मोठं दालन असतं, त्याच्यामध्ये अत्यंत सुस्वादू रुचिकर असे पदार्थ, विशेष करून खीर असते ती फारच सुंदर असते, पण खायची पद्धत जरा वेगळी असते. प्रत्येक माणूस आत आला त्या दालनात की त्याला समजतं की त्याच्या हाताला एक मोठा चमचा बांधलेला आहे आणि डावा असा पाठी बांधलेला आहे. तर म्हणतो हे काय बरं विचित्र पद्धत आहे. तर मग तो दुमडल्यापर्यंत दुमडला जात नाही. तर मग ते म्हणतात ए लक्षात ठेवा, माझा हात आहे ना माझ्या तोंडापर्यंत कधीच देऊ शकत नाही, पण गोपीचंद म्हणलं प्रभू तुम्ही जरा पुढं तिकडे राहा, हां आता मी त्यांना आरामात देऊ शकतो. त्यांना समजतं की हां. मग ते म्हणत अरे गजवती प्रभू तुम्ही थोडे पुढे राहा तिकडे. तर असं करून सगळेजण एकमेकाला भरवत आहेत आणि आनंदाने खाऊन त्यांची मेजवानी संपते. तो म्हणतो एवढंच आहे तुम्ही, हा आणि काय, काम करा, गाणं गाणी म्हणा, या ठिकाणी येऊन भरपूर खा. तर आता पण नरकात जाऊया. तर नरकात जातात. तर म्हणाले नाही नरकात, हा हा नरकच आहे. कुठे नरक आहे, तशी झाडी तीच तेच डोंगर तसंच वातावरण सगळं सुंदर तसंच आहे की हा नरकच आहे. पण मला वाटत नाही याच्यामध्ये काय आहे म्हणून. मग तसंच मोठं दालन बघा, आता तेच आलं की दालन हे वेगळं आहे, हा नरक आहे. मग आतले भांडं पण तेच, मग त्या खिरीचा वास पण तसाच येतोय. ते म्हणत अहो आपण नरकात जाऊया हो. ते म्हणे बाबा 2 मिनिटं थांब, हा नरकच आहे हा. आणि जे कोणी हात येतात त्या सगळ्यांच्या हाताला असे तमचे बांधलेले दिसतात त्यांना. पहिल्याने प्रथम खायचा प्रयत्न करतो, ते असा करून वरती करायचा प्रयत्न करतो. शेवटी होता होता एक हातातला चमचा माझा यांच्या डोक्याला लागतो. थोडं तू मला मारलास, तू मला मारतो कसा काय, तो चमचाहून ते माझ्या डोक्यात मारतात. प्रत्येक जण केवळ स्वतःलाच मिळण्याचा प्रयत्न करत असताना शेवटी 2 मिनिटांमध्ये ते भांड पूर्ण उलटलं पडत उलटून जातं आणि सगळे एकमेकाला धरून मारतात त्यांच्या हातातील चमच्याने. कृपक आहे एका अॅनॉलॉजीने आपल्याला समजून घ्यायचं आहे की वृत्ती जर का अपराधी पापी असेल तर कितीही सुखाची साधनं मिळाली तरी ते सुख कधी आस्वादन करता येणार. त्यामुळे जोपर्यंत सेवा भावनेमध्येच खरा आनंद आहे ही आपल्याला, म्हणजे आपण नाम सेवा म्हणतो. भक्तिसिद्धांत ठाकूर म्हणायचे तुम्ही प्रसाद खात नाही प्रसाद तुमचा उपभोग घेतोय. काय सांगता, ही भजी मला आवडते, हा डोसा मला आवडतो, ही पोळी भाजी मला आवडते, असं नाही म्हणता येणार. ते म्हणते नाही, हा कृष्ण प्रसाद आहे, स्वयं कृष्ण आहे ते. तुम्ही काही त्या प्रसादाला चाखत नाही आहात, तो प्रसाद तुमचा उपभोग घेतोय. आपण सुंदर दर्शन पाहतो आपण, म्हणून आज हार छान आहे, आज भगवंताचे डोळे फार सुंदर दिसत आहेत. वास्तविक विग्रहाने आपला उपभोग घ्यायचा असतो की इतके भक्त आलेत, माझ्या सुखासाठी नाचताय, माझ्या आनंदासाठी नृत्य करतायत. त्यामुळे नाम सेवा, प्रसाद सेवा, प्रचार सेवा, या ठिकाणी कुठे भोग नाहीच आहे. तुम्ही कोणत्याही नवीन माणसाला इथे काही भोग नाही, आम्ही दुसरीकडे चाललो, तिकडे तथाकडे भोग आहे, पण नुसता क्लेश भोग आहे. तो भोगायचा आहे पण क्लेश भोगायचा आहे. हरे कृष्ण. श्रील प्रभुपाद की. क्षमा करा, थोडा उशीर झालाय. कोणा काही प्रश्न आहेत? प्रश्न, टीका, टिप्पणी, करेक्शन्स, कॉमेंट्स. ठीक आहे, धन्यवाद. श्रील प्रभुपाद की. ग्रंथराज भागवत महापुराण की.